नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. आयोग करणार दुबार मतदारांची पडताळणी. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा. राज्यातल्या शहरी भागातल्या आणि प्रादेशिक योजनांमधल्या बिगरशेती वापराच्या जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 18 नोव्हेंबरपूर्वी ई केवायसी बंधनकारक. आणि पैठण इथल्या संतपीठात मूलभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चास तत्वतः मंजुरी, मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं काल जाहीर केला. याअंतर्गत 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार असल्याचं निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कालपासून आचारसंहिता लागू झाल्याचं त्यांनी जाहीर केलं. यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर ही आहे. अर्जांची छाननी 18 नोव्हेंबरला होणार असून 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. निवडणूक चिन्हांचं वाटप 26 नोव्हेंबरला करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएमवर घेण्यात येणार आहे. राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली असून त्यानुसार मतदान होणार आहे. यामध्ये 1,07,03,576 मतदार असून यात 53,22,870 महिला मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी राज्यात 13,000 कंट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
मतदार यादीत 2 नाव असलेल्या मतदारांना चिन्हांनी दर्शवणार असून त्यांची पडताळणी करून फक्त एकाच ठिकाणी मतदानाची परवानगी देण्यात येणार असल्याचं आयुक्त वाघमारे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मतदार यादीच्या बाबतीचं जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेलं आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असं चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल. त्यासोबतच त्याचं नाव, लिंग, फोटोग्राफ आणि पत्ता या सर्व बाबी सुद्धा तपासेल. ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. आता या योजनेत 2,399 आजारांचा समावेश करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत 1,300 आजार आतापर्यंत अधिसूचित आपण केले होते. आज जवळपास त्याच्यामध्ये वाढ करून 2,399 आजारांकरता आपण त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मान्यता दिलेली आहे. किंवा 2,399 आजाराकरता 5 लाखापर्यंतचा सगळा खर्च हा सर्व नागरिकांकरता या योजनेच्या अंतर्गत केला जाईल.
या योजनांमध्ये आयुष्मान कार्ड निर्माण आणि वितरण करणाऱ्या आघाडीच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अधिकचा खर्च येणाऱ्या काही विशेष आजारांमध्ये 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सुविधांचं विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशानं शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करणं, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आणि 14 मार्च 2024 रोजी 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित पदांवर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्ती करणं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करणं, तसंच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमांसाठी 94,35,64,000 रुपयांच्या निधीच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. क्रिकेट विश्वचषकावर भारताचं नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचं कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन करण्यात आलं. या संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव यांचा रोख पारितोषिकानं गौरव करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राज्यातल्या शहरी भागातल्या आणि प्रादेशिक योजनांमधल्या बिगर शेती वापराच्या जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. जमिनीचे तुकडे पाडण्याला प्रतिबंध करण्याचा आणि त्यांचं एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा अध्यादेश कालपासून राज्यात लागू झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यामुळे आता 15 नोव्हेंबर 1965 पासून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेले जमिनींचे व्यवहार नियमित करता येतील. याचा राज्यातल्या 49 लाख परिवारांना लाभ होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी पुढील लाभ मिळवण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत त्यांची ईकेवायसी पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. या योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचं मानधन कालपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ईकेवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु नानक देव यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त नांदेडसह सर्वच गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक यांचे आदर्श आणि मूल्यांचा स्वीकार करून चांगला समाज निर्माण करण्यासाठी प्रेरित करणारा हा दिवस असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या संतपीठात मूलभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चास तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे असून 5 वर्षासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच संतपीठात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांसाठी अध्यापक अध्यापकेत्तर कर्मचारी वेतन खर्चासाठी दरवर्षी 1 कोटी रुपये देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल धाराशिव तालुक्यातल्या तेर इथं पुरातत्व खात्याकडून सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. श्रीसंत गोरोबा काका यांच्या मंदिरात सुरू असलेली विविध विकास कामं 4 महिन्यात पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेर तीर्थक्षेत्राला अवर्ग दर्जा देण्याच्या मागणीच्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हा प्रस्ताव पुढे नेण्याची ग्वाही सुद्धा शेलार यांनी दिली. ते म्हणाले,
4 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल अशा पद्धतीची भूमिका आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली त्यावेळेला आपल्या सगळ्या मंडळींनी दिली. बरोबरीने याला अवर्ग द्यावं असा माननीय आमदार अण्णा रणजितसिंगजी यांनी जे निवेदन दिलंय त्या पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया पार करून आपण पुढे नेऊ. डीपीडीसीमध्ये कालेश्वर महादेव मंदिराच्या पुनर्बांधणी आणि पुनर्रचना यासाठी जो 7 कोटीचा प्रस्ताव आहे तो सुद्धा डीपीडीसीत होईल, नाहीतर अन्यथा सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने सुद्धा हा प्रस्ताव आपण देऊ. ग्रामपंचायतीने सुद्धा मला निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उद्योगांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या वापराबाबत माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या उद्योगांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते काल बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे असली की आगामी वर्षात अशा निधीतून करण्याच्या कामांचं नियोजन करता येतं असं ते म्हणाले. बीड इथं काल जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला तसंच नव्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवस मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. दगाबाज रे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल. बीड ते नाळवंडी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार निवेदनं देऊनही काही कारवाई न झाल्यानं नाळवंडीच्या ग्रामस्थांनी काल अर्धनग्न बैलगाडी मोर्चा काढला. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. महात्मा फुले आणि आयुष्मान भारत जनआरोग्य योजनांतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 18 नोव्हेंबरपूर्वी ई KYC बंधनकारक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.